आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्य धारेत परतण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत शस्त्रसंधी करण्याची नक्षलवाद्यांची तयारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुण उमेदवार देण्याचा भाजपाचा मानस. टीईटी परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी कोल्हापुरातून 18 जणांना अटक. आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, देशभरातून शोक व्यक्त. सशस्त्र संघर्ष सोडून मुख्यधारेत येण्याची आपली इच्छा असून 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरक्षा दलाची कारवाई स्थगित करावी अशी मागणी करणारं पत्रक नक्षली संघटनेच्या एमएमसी झोन अर्थात महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड प्रदेश समितीनं तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जारी केलं आहे. अनंत नावानं नक्षली प्रवक्त्यानं हे पत्रक जारी केलं आहे. सशस्त्र संघर्षाला विराम देण्याची आपली इच्छा असून आपसात संवाद साधण्यासाठी फेब्रुवारीपर्यंतची वेळ हवी असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्यकांत संवैधानिक आणि दिवाणी कायदे क्षेत्रातले तज्ज्ञ असून 2019 पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत. सरन्यायाधीश पदाचा त्यांचा कार्यकाळ 15 महिन्यांचा असेल. तरुणाईच्या माध्यमातून समाजात आणि राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचे 40% उमेदवार तरुण असतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित IIMUN मुंबई 2025 या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी युवा वर्गाशी संवाद साधला. गुन्हा दाखल असलेल्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळण्याबद्दल फडणवीस यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. राजकारणात समाजाचं प्रतिबिंब पडत असतं, त्यामुळे काही जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, मात्र प्रत्येक जण तसाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. जोपर्यंत चांगले नागरिक राजकारणात येणार नाहीत तोपर्यंत वाईट प्रवृत्तीचे लोक बाहेर पडणार नाहीत असंही फडणवीस म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकांसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या प्रचारसभेत आगामी 5 वर्षात त्र्यंबकच्या विकासाचं नियोजन आपल्याकडे असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी सटाणा तसंच धुळे जिल्ह्यात पिंपळनेर इथं सभा घेतली. विकासाचा अजेंडा घेऊन आलो असून बागलाणमधल्या पर्यटनस्थळाचा पर्यटन निधीतून विकास केला जाईल असं त्यांनी सांगितलं. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी गेल्या 2 दिवसात एकूण 18 जणांना अटक केली आहे. काल रात्री 7 जणांना अटक करण्यात आली होती तर आज 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. परीक्षेपूर्वी पेपर देतो त्याबदल्यात रोख रक्कम आणि मूळ शैक्षणिक कागदपत्र ठेवून घेतल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला होता. पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याला न्यायालयानं 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध कळल्यामुळे तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता असा आरोप गर्जेच्या सासरच्या लोकांनी केला आहे. या प्रकरणी अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल आणि भाऊ अजय या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना दिल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह निकटवर्तीय उपस्थित होते. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे पंजाबमधल्या फगवाडा या त्यांच्या गावीही शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
पासष्ट वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत 300 हून जास्त चित्रपटांमध्ये भूमिका करणारे धर्मेंद्र यांनी 1960 दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. देखणं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि संवेदनशील चेहरा या वैशिष्ट्यांच्या बळावर धर्मेंद्र यांनी कवी मनाच्या रोमॅन्टिक नायकाच्या भूमिका साकारल्या. तसंच ऍक्शन हिरोच्या भूमिकांमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीचे ही मॅन म्हणून प्रसिद्ध झाले. अभिनयात विनोदाची डूब देणारा त्यांचा नायकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. बंदिनी, हकीकत, शोले, गुड्डी, सीता और गीता, लोफर, यादों की बारात, चुपके चुपके, शोले, चाचा भतीजा, द बर्निंग ट्रेन, राम बलराम अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. आगामी 21 या चित्रपटातही त्यांची भूमिका आहे. काही बंगाली आणि पंजाबी चित्रपटांसह छोट्या पडद्यावरही त्यांनी अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. अभिनयाखेरीज त्यांनी निर्मिती संस्थेची स्थापना करून बेताब, घायल, बरसात अशा विविध चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. त्यांनी तयार केलेल्या घायल चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. चित्रपट क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. तसंच पद्मभूषण सन्मानानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. 2004 ते 2009 या काळात त्यांनी लोकसभेत बिकानेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. अतिशय लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. कलाकारांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती, घेत राहतील या शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका महान पर्वाचा अंत झाल्याची शोकभावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनीही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
माहे ही युद्धनौका आज मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. यात 80% जास्त सामुग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवलं आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते ही नौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 314 धावांची आघाडी घेतली आहे. काल दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 489 धावा केल्या आणि आज भारताचा पहिला डाव 201 धावांवर रोखला. भारताची सुरुवात चांगली झाली, मात्र नंतर फलंदाजी ढेपाळली. यशस्वी जयस्वालच्या 58 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या 48 धावा वगळता अन्य फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे मॅक्रो जॉन्सननं 6 तर सायमन हार्मरनं 3 गडी बाद केले. आजचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात बिनबाद 26 धावा झाल्या होत्या. जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या डिफ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या प्रांजली धुमाळनं महिलांच्या 25 मीटर पिस्टल नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्तीत सुमित दहियानं सुवर्णपदक पटकावलं तर 86 किलो फ्रीस्टाईल कुस्तीत अमितनं रौप्य पदक पटकावलं. हवामान. गेल्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यधारेत परतण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत शस्त्रसंधी करण्याची नक्षलवाद्यांची तयारी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुण उमेदवार देण्याचा भाजपाचा मानस. TET परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी कोल्हापुरातून 18 जणांना अटक. आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, देशभरातून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.